हॅलो ट्रेल ब्लेझर, व्हेरी गुड मंडे मॉर्निंग. सो यू आर हिअर विथ रश्मी उवाचर, रोटरी एफ एम बँड 2021. यावेळेला माझ्याकडे पुरेशा बातम्या जमल्या नव्हत्या. तुम्हाला भीती वाटत होती की आता एखादं गाणं वगैरे म्हणावं लागतं का काय, पण नशिबाने न्यूज तेवढ्या जमल्या आणि तुम्ही दुसऱ्यांदा नशीबवान ठरलात. पहिली वेळ कुठली, अर्थातच तुम्ही जेव्हा 2021 प्रेसिडेंट झालात ती. असो, सो थोडा बॅकलॉग. ऑल आर अवेअर अबाउट सायक्लेथॉन बाय स्मार्ट सिटी. खूप छान इव्हेंट झाला, सक्सेसफुल. 500 ते 700 लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं. माझ्या क्लबचेही 4 लोक त्यात होते. इतका प्रोफेशनल इव्हेंट होता तो. मला फोटो अपलोड करायला आवडत नाही, पण तरी पण एक तरी फोटो शेअर करायचा मोह मला आवरत नाही आहे, तो मी करणार. आत्ताचा प्रेसिडेंट आहे ऋत्विज भावकर आणि आपला बॅचमेट आहे मनोज मोने. नाऊ हिअर कम्स रोटरी क्लब ऑफ पुणे, आपला ग्रेट ग्रँडफादर. 2002 सालापासून हे ब्रिजच्या टूर्नामेंट्स अरेंज करतात. त्याचं अवॉर्ड फंक्शन गेल्या रविवारी संध्याकाळी PYC मध्ये झालं. त्यांच्या क्लबच्या इतमामाला साजेल असा फ्लॉलेस छान कार्यक्रम झाला. पुन्हा क्लबबद्दल सांगायची कौतुकाची गोष्ट म्हणजे, दिस क्लब इज एस्टॅब्लिश्ड इन 1936 अँड वन ऑफ देअर सर्व्हिस प्रोजेक्ट इज इनॉग्युरेटेड बाय महात्मा गांधी. हे आपलं जाता जाता. क्लबचा आत्ताचा प्रेसिडेंट प्रेम आनंद आणि आपला बॅचमेट दीपक लोंढे. कर्वेनगर, पाषाण आणि डेक्कन जिमखाना या 3 क्लबनी मिळून गेल्या आठवड्यामध्ये 230 मुलींचं सर्वायकल वॅक्सिनेशन केलं. लवळे आणि सुतारवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि उरवड्याची बाबूराव रायरीकर शाळा, अशा या 3 शाळांमध्ये हा कार्यक्रम झाला. पाषाणचा सध्याचा सर्व्हिंग प्रेसिडेंट हेमंत जेरे मला भेटला होता, तर त्याने सांगितलं की इतका स्मूथ आणि छान कार्यक्रम झाला की आम्हाला वाटलं 4 वगैरे वाजतील कार्यक्रम, म्हणजे वॅक्सिनेशन संपायला, तर ते 1:30 वगैरे संपलं. आता हे कसं काय हुआ जमलं त्यांना, ते त्यांनाच तुम्ही फोन करून विचारा आणि काही लागली तर मदत घ्या त्यांची. आपला बॅचमेट आहे विजय रेकी. डेक्कन जिमखान्याची सर्व्हिंग प्रेसिडेंट आहे ममता. रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड अनेक बाजूंनी अनेक प्रोजेक्ट्स करत असतात. गेल्या आठवड्यात त्यांचे 3 प्रोजेक्ट मार्गी लागले. त्यातले 2 ग्लोबल ग्रँडचे होते. त्यातला एक ऑनगोईंग 16-17 टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम. 200 टीचर्सचं रिव्हिजन ट्रेनिंग चालू केलं त्यांनी. आणि दुसरा जो आहे तो टेलिमेडिसिनचा, तर तो सह्याद्री हॉस्पिटल आणि ज्ञान प्रबोधिनी यांच्या सहकार्याने त्याचं इनॉग्रेशन झालं. आणि तिसरा PI प्रोजेक्ट आहे, इंटेक्ट ऑलिम्पियाड. तर भारतभरातल्या 2000 मुलांच्या ग्रँड फिनाले COEP मध्ये शनिवार रविवारी चालू होत्या. असं सर्वदृष्ट्या प्राईड काम करतं. आत्ताचा प्रेसिडेंट आहे दीपक फडणीस. आणि खूप काम करत असल्यामुळेच की काय मला माहीत नाही, आपल्या बॅचला बहुतेक अजून प्रेसिडेंट त्यांचा नाही आहे, त्यामुळे या बॅचवरती कोणी नाही आहे. ओके, लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजे पेट्स प्रेसिडेंट इलेक्ट ट्रेनिंग सेमिनार. अतिशय देखणा असा हा कार्यक्रम नोव्होटेल इमॅजिका इथे शनिवार रविवारी साजरा झाला. PT प्रभाकर वॉज द चीफ गेस्ट आणि आपला पुणे साऊथ होस्ट क्लब होता. त्यांचा आत्ताचा प्रेसिडेंट आहे मोहन पटवर्धन आणि आपला बॅचमेट सुदर्शन नातू. तर PT प्रभाकरांच्या काही कोट्स वगैरे काही असतील तर ते मी टेक्स्टमध्ये शेअर करेन तुम्हाला. पण तुर्तास तरी कार्यक्रम खूप छान झाला आणि आपल्या आधीची टॉर्च बेअररची बॅच आता अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडलेली आहे. त्यांना सर्वांना आपल्याकडून शुभेच्छा द्या. हां, दॅट रिमाइंड्स मी, आपल्या सुदर्शन नातूने एक लिंक तयार करून पाठवलेली आहे, त्याच्यावरती आपली माहिती जरा प्लीज भरा. म्हणजे तेवढं त्यांनी जे काम केलेलं आहे ते आपलं लवकर होईल. आणि वरची बॅच पासआउट झालेली आहे, त्यामुळे आता पण आपण पण आता जुळवाजुळव करायला हरकत नाही. ओके, सो त्यांना बेस्ट लक द्या आणि परत भेटूया पुढच्या सोमवारी याच वेळी. बाय.